आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बंगळुरुमधून 3 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 6 विमानं पाडल्याची वायुदल प्रमुखांची माहिती. येत्या 2 ते 3 वर्षात संरक्षण निर्यात दुप्पट होईल असा DRDO सचिवांचा विश्वास. 334 राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द. आणि उत्तराखंडमधील भूस्खलन आणि पुरात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान ते बंगळुरुमधील KSR रेल्वे स्थानकावरून 3 वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. यामध्ये बंगळुरू ते बेळगावी, अमृतसर ते श्रीमाता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर अजनी ते पुणे या गाड्यांचा समावेश आहे. बंगळुरू मेट्रोच्या येलो लाईनला हिरवा झेंडा दाखवून मेट्रोमधून पंतप्रधान प्रवासही करणार आहेत. ते बंगळुरुमध्ये शहरी दळणवळण प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी देखील करणार आहेत. 44 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या 31 उन्नत स्थानकांच्या 15,610 कोटी रुपयांच्या बंगळुरू मेट्रो फेज 3 प्रकल्पाची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 6 विमानं पाडल्याचं भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी काल बंगळुरू इथं सांगितलं. 16व्या एअर चीफ LM कात्रे स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. भारतानं पाडलेल्या विमानांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या 5 लढाऊ विमानांशिवाय अॅव्हेक्स या सूचना आणि नियंत्रण म्हणजेच टेहळणी विमानाचाही समावेश असल्याचं वायुदल प्रमुखांनी सांगितलं. ही सर्व विमानं जवळपास 300 किलोमीटर अंतरावरून पाडण्यात आल्याचं सांगतानाच जमिनीवरून हवेत मारा करून विमानं पाडण्याचा हा उच्चांक ठरला असल्याचंही ते म्हणाले. भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा शाहबाज जेकोगाबाद हवाईतळ उद्ध्वस्त झाला, त्यामध्ये F-16 सारख्या काही विमानांचंही नुकसान झाल्याचं सिंग यांनी नमूद केलं. देशातून गेल्या वर्षी 23,000 कोटी रुपये इतकी संरक्षण निर्यात झाली. येत्या 2 ते 3 वर्षात ती दुप्पट होईल असा विश्वास संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे DRDOचे सचिव आणि DIAT शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ समीर कामत यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पुण्याच्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी DIAT 14वा पदवीदान समारंभ कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय संरक्षण सामग्रीला मध्य पूर्वेकडील देश, आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची छोटेखानी आवृत्ती विकसित करण्याचं काम प्रगतीपथावर असून झोरावर हा वजनाने हलका रणगाडाही वेगानं विकसित होत आहे. ऑपरेशन सिंदूर राबवताना भारतीय सैन्य दलांना DRDOनं विकसित केलेल्या शस्त्रास्त्रांची उपकरणांची लक्षणीय मदत झाल्याचंही ते म्हणाले. विविध निकष पूर्ण करू न शकलेल्या 334 पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं काल रद्द केली. गेल्या 6 वर्षांमध्ये ज्या पक्षांनी एकही निवडणूक लढवलेली नाही आणि ज्यांच्या कागदोपत्रात दिलेल्या पत्त्यांवर त्यांची कार्यालयं आढळून आली नाहीत अशा पक्षांची मान्यता निवडणूक आयोगानं काढून घेतली. त्यामुळे आता देशात 2,520 नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष राहिले असून 6 राष्ट्रीय आणि 67 प्रादेशिक पक्ष आहेत असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. 334 नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची कार्यालयं देखील प्रत्यक्षरित्या कुठेही स्थित नाहीत. हे पक्ष देशभरातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले आहेत. सिक्कीम सरकारनं घरोघरी तिरंगा उपक्रम संपूर्ण उत्साहात साजरा करण्यासाठी व्यापक पावलं उचलली असून नागरिकांना 1,00,000 राष्ट्रध्वज वाटले जाणार आहेत. 12 ऑगस्ट रोजी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गंगटोकमधील MG मार्ग इथून तिरंगा रॅली काढण्यात येईल. त्यानंतर मनन केंद्रात सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध विषयांवर प्रदर्शनही भरवलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बांगलादेशच्या 13व्या राष्ट्रीय संसद निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीच्या 1 सहामाहीत होतील असं बांगलादेशचे मुख्य निवडणूक आयुक्त AMM नासिरुद्दीन यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या 2 महिन्याआधी म्हणजे डिसेंबरच्या सुरुवातीला वेळापत्रक जाहीर केलं जाईल. 15 ऑगस्ट रोजी अलास्का इथं होणाऱ्या बैठकीसाठी अमेरिका आणि रशियन फेडरेशनमध्ये झालेल्या सामंजस्य कराराचं भारतानं स्वागत केलं आहे. ही बैठक युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष संपवण्याचं आणि शांततेचे मार्ग खुले करण्यासाठीचं पाऊल असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा युद्धाचा काळ नाही असं वारंवार स्पष्ट केलं आहे. आज जगभरात जागतिक सिंह दिन साजरा केला जात आहे. सिंहाच्या परिसंस्थेतील भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सिंहांच्या संख्येचं संरक्षण आणि जतन करण्याच्या दृष्टीनं आजचा दिवस पाळला जातो. या पार्श्वभूमीवर गुजरात राज्य आशियाई सिंह संवर्धनात एक महत्वाचा टप्पा गाठत आहे. 2025 गुजरातमधील सिंहगणनेत 891 सिंहांची ऐतिहासिक नोंद झाली असून सिंहांच्या संवर्धनात बरडा अभयारण्य गीर अभयारण्यापेक्षा पुढे आहे. पोरबंदर जवळील बरडा अभयारण्यात 17 सिंह आणि 25 बिबटे यांची नोंद झाली आहे. महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात 1 कोटी लखपती दीदी तयार करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुलुंड इथल्या रक्षाबंधन उत्सवात ते काल बोलत होते. गेल्या वर्षी लखपती दीदींची संख्या 25 लाख होती, तर यावर्षीही आणखी 25 लाख दीदी निर्माण करण्याचा मानस असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सत्ता राखल्याबद्दल महिलांच्या पाठिंब्याला श्रेय देत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की भावांनी त्यांच्या बहिणींना सक्षम करण्याचा संकल्प करावा, जेणेकरून त्या स्वतःचं आणि त्यांच्या कुटुंबाचं रक्षण करू शकतील. जागतिक क्रमवारीत 5व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाईसीच्या दमदार कामगिरीमुळे त्यानं काल क्वांडबॉक्स चेन्नई ग्रँडमास्टर स्पर्धेच्या 3 फेऱ्यांनंतर अमेरिकन ग्रँडमास्टर रे रॉबसनला पराभूत केलं आणि जर्मनीच्या व्हिन्सेंट किमरनंतर दुसरं स्थान कायम ठेवलं. मास्टर्स श्रेणीतील राऊंड रॉबिन स्पर्धेत आणखी 6 फेऱ्या शिल्लक असताना एरिगाईसी 2.5 गुणांसह आघाडीवर आहे, तर किमरनं कार्तिकेयन मुरलीविरुद्ध शास्त्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आणखी 1 विजय मिळवल्यानंतर 3 गुणांसह आघाडी घेतली आहे. बिहारमधील राजगीर इथं सुरू असलेल्या आशियाई रग्बी अंडर 20 चॅम्पियनशिप सेव्हन्समध्ये भारतीय महिला संघानं उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. पहिल्या सामन्यात कझाकस्तानला हरवल्यानंतर भारतीय महिला संघानं दुसऱ्या सामन्यात यूएई संघाचा पराभव केला. या निकालामुळे हाँगकाँग चीन विरुद्धच्या उपांत्य फेरीत भारताचा प्रवेश निश्चित झाला. जपानमधील नागासाकी इथं झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त काल जपानमध्ये प्रार्थना सभा झाल्या. सध्याच्या जागतिक संघर्षांमुळे जग पुन्हा अणुयुद्धाकडे ढकललं जाऊ शकण्याचा इशारा नागासाकीच्या महापौरांनी यावेळी दिला. 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेनं नागासाकीवर 10,000 पौंड वजनाचा प्लुटोनियम 239 हा बॉम्ब टाकला आणि संपूर्ण नागासाकी शहर उद्ध्वस्त झालं. 2 लाखांपैकी 27,000 लोकांचा तात्काळ मृत्यू झाला होता. 1945 अखेरीस तीव्र किरणोत्सर्गाच्या संपर्कात येऊन मृतांची संख्या 70,000 पोहोचली. अमेरिकेच्या युरेनियम 235 बॉम्बनं हिरोशिमा नष्ट केल्यानंतर 3 दिवसांनी नागासाकीचा नाश झाला. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी जपाननं आत्मसमर्पण केलं होतं. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली भागात झालेल्या भूस्खलन आणि पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील 172 पर्यटकांपैकी 171 पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित असून एका बेपत्ता पर्यटकाचा शोध सुरू आहे. राज्य आपत्कालीन कृती दलानं दिलेल्या माहितीनुसार मते, माटली, जॉली ग्रँट आणि उत्तरकाशी सारख्या ठिकाणी 160 पर्यटक सुरक्षित आहेत. त्यापैकी अनेकांनी त्यांच्या मूळ प्रवास कार्यक्रमानुसार प्रवास पुन्हा सुरू केला आहे. हरसिलमध्ये अडकलेले 11 पर्यटक देखील सुरक्षित आहेत. भारतीय हवामान विभागानं पुढील 7 दिवसात उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील 6-7 दिवसात उपहिमालयी पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, बिहार, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आज आंध्र प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पंजाब, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बंगळुरुमधून 3 वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकिस्तानची 6 विमानं पाडल्याची वायुदल प्रमुखांची माहिती. येत्या 2 ते 3 वर्षात संरक्षण निर्यात दुप्पट होईल असा DRDO सचिवांचा विश्वास. 334 राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाकडून रद्द. आणि उत्तराखंडमधील भूस्खलन आणि पुरात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.